आपले जाने मिळे तयाला सुख शांती देवा तुझ्या पद स्पर्शाने पुण्यवान झाली माती श्रीपाद वल्लभारा हो श्रीपाद वल्लभारा हो तुझ्या कृपेची पाखर दत्त गुरु नसे आज कुणी कोणाचा सारा स्वार्थाचा